नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका राष्ट्रीय खबरो देता। मुखेल खबरो, भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टम दाखोवपी स्टार्टअप महाकुंभ नवी दिल्लीतल्या भारत मंडपम हांगा आयजसावन सुरू जाता। प्रधानमंत्री आणि भाजपाचे वडील फुडारी नरेंद्र मोदी आज सकाळी तेलंगणाच्या जगतियालात विजय संकल्प सभेत मार्गदर्शन करतले। नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएन पहिली जाहीर केल्याप्रमाण मे महिन्यात 15 ते 31 तारखेमेरेन सीयूईटी यूजी परीक्षा जातली। रशियेचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांणी इतिहासिक 5व्या फाउट राष्ट्रपती वेंचणुकेंत जैत मेळयला। खेळांत काल राती नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानार रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरून दिल्ली कॅपिटल्साक 8 गड्यांनी हारून बायला प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीचे वस्तादपण मेळयले। आता पुराय खबरो, भारताची स्टार्टअप इकोसिस्टम दाखोवपी एक व्हडली कार्यावळ स्टार्टअप महाकुंभ आयज सावन नवी दिल्लीत सुरू जातली। ही कार्यावळ या महिन्याच्या 20 तारखेमेरेन भारत मंडपमात जातली। या कार्यावळीत एआय, B2B, एग्रीटेक, डीपटेक, क्लायमेट टेक, गेमिंग, ई स्पोर्ट्स, फिनटेक, इन्क्युबेटर आणि एक्सलरेटर या दालनासहित वाठार केंद्रित दालना असतली। स्टार्टअपांक व्हेंचर कॅपिटलिस्ट, गुंतवणूकदार आणि संभाव्य व्यावसायिक जाळवणदारांकडेन आविष्कारकांच्या स्पेक्ट्रमाकडेन जोडपाचो ह्या कार्यावळीचो हेत असा। राष्ट्रीय राजधानीत इतल्या व्हड प्रमाणात आयोजित जावपी ही पहिलीच कार्यावळ असा, असे नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत उलयतना डीपीआयटीचे सचिव राजेश कुमार सिंग हांणी सांगले। भारतात तिसरी व्हडली स्टार्टअप इकोसिस्टम असा आणि दर दिसा व्हड प्रमाणात स्टार्टअप हे वळेरेत भर घालतात, असे राजेश कुमार सिंग हांणी सांगले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे कार्यावळीत वाटो घेवपाची आस्त असा। या महाकुंभात 2000 परस चड स्टार्टअप, 30,000 फुडाराचे उद्योजक, 50,000 व्यावसायिक भेटीदार, हजारांनी गुंतवणूकदार आणि 10 देशातल्या 500 वर इन्क्युबेटर आणि प्रतिनिधी मंडळां वाटो घेतली। प्रधानमंत्री आणि भाजपाचे वडील फुडारी नरेंद्र मोदी आज सकाळी तेलंगणाच्या जगतियालात विजय संकल्प सभेत मार्गदर्शन करतले। सभेखातीर भाजपा फुडाऱ्यांनी सगळी व्यवस्था केल्या। प्रधानमंत्री मोदी आयज सकाळी 11:30 वरांचेर गीता विद्यालयाच्या मैदानाचेर भौशीक बसकेत उलोवप करतले। निजामाबाद, करीमनगर आणि पेडापल्ली संसदीय मतदारसंघातले भाजपाचे उमेदवार ह्या बसकेक हजर असतले। लोकसभा वांगडी अरविंद धर्मपुरी आणि पक्षाचे निजामाबाद जिल्हा अध्यक्ष के दिनेश कुमार हांणी ह्या भौशीक सभेच्या तयारीचा नियाळ घेतला। फाटल्या 5 दिवसात मोदी हांची तेलंगणातली ही तिसरी कार्यावळ, देशाच्या दक्षिण भागातल्या 5 राज्यांच्या भेटीचा एक भाग म्हणून हाचे पहिले ताणी मल्काजगिरी हांगा जाल्ल्या मेगा रोड शोत वाटो घेतलो आणि 2 दिस आधी नगर कुर्नुलात विजय संकल्प सभेक मार्गदर्शन केले। नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएन पहिली जाहीर केल्याप्रमाण मे महिन्यात 15 ते 31 तारखेमेरेन सीयूईटी यूजी परीक्षा जातली। या काळात मे महिन्यात 20 आणि 25 तारखेक सार्वत्रिक वेंचणुको असतात। 26 मार्चाक अर्ज भरपाची निमाणी तारीख झाल्या उपरांत सीयूईटी यूजी खातीर नोंदणी केल्ल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांची परीक्षा केंद्रा कळटली, असे यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार हांणी सोशल मीडिया पोस्टात सांगला। या आकडेवारीचेर आणि वेंचणुकेच्या तारखेचेर आधारित एनटीए 15 ते 31 मे या काळात सीयूईटी यूजी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करतले, असे त्यांनी सांगले। वेंचणूक आयोगान वेंचणूक वेळापत्रक जाहीर केल्या उपरांत राजकीय पक्षांनी रॅलीचे आयोजन करून वेंचणूक प्रक्रिया सुरू केल्या। तशेंच वेंचणूक आयोगान वेंचणुके खातीर विस्तारान मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात, आदर्श आचारसंहिता लागू जाल्या। आयतारा आंध्र प्रदेशातल्या पालनाडू जिल्ह्यात राष्ट्रीय लोकशाय आघाडी एनडीए खातीर वेंचणुकेच्या पहिल्या रॅलीत उलोवप करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी एनडीए युती प्रादेशिक आकांक्षा आणि राष्ट्रीय उदरगत या दोनूय गजालींचा विचार करून मुखार वता, असे स्पष्ट केले। विकसित भारता खातीर विकसित आंध्र प्रदेश उभारप हो एनडीएचा हेत असा, असे त्यांनी सांगले। आंध्र प्रदेशात एनडीएचे डबल इंजिन सरकार असल्यास हांगाच्या उदरगतीक आणिकय गती मेळटली, असे मोदी हांणी सांगले। शेतकऱ्यांच्या लहान लहान गरजांकडे सरकार लक्ष दिता, असे त्यांनी सांगले। पीएम किसान सम्मान निधी खाला ह्या वाठारातल्या शेतकऱ्यांक 700 कोटी रुपयांपरस चड पैसे मेळ्यात। तशेंच आपल्या सरकाराच्या काळात जायत्या मुखेल शिक्षणीक संस्थांचे उक्तावण वा बुन्यादी फातर घाल्यात, हाचेर प्रधानमंत्र्यांनी भर दिलो। तांणी नागरिकांक विकसित भारता खातीर डबल इंजिन सरकार वेचून काडपाचो उलो मारला। आंध्र प्रदेशाच्या अभिमानाचो अनादर केल्ल्यान काँग्रेसीचेर टिका करून प्रधानमंत्र्यांनी आपल्या सरकारान ताका मान दिवपाच्या बांदिलकायेचेर भर दिलो. तेलुगू देशम पक्षाचे मुखेली एन चंद्रबाबू नायडू, जनसेना पक्षाचे मुखेली पवन कल्याण आणि तिनूय पक्षांच्या फुडाऱ्यांनी वेंचणूक रॅलीत वांटो घेतलो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात. रशियेचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांणी इतिहासीक पाचव्या फावट राष्ट्रपती वेंचणुकेंत जैत मेळयला. हे जैत म्हळ्यार देशाक आपल्याचेर आशिल्ल्या विस्वासाची आणि आशेची लक्षणां अशें म्हणत आपल्या आदीच थारायल्ल्या वेंचणुकेंतल्या जैताची पुतीन हांणी तोखणाय केली. श्रीनगरांतल्या दल तळ्या देगेर जाल्ल्या पहिल्याच फॉर्म्युला 4 कार शो वरवीं जम्मू काश्मीराची सोबीतकाय दाखोवपाक आनीक मजत जातली अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. भारतात मोटार स्पोर्ट्सांक बेस बरी व्हड संधी मेळटा आणि श्रीनगर अशेच शो घडोवन हाडपा खातीर पहिल्या क्रमांकार आसा अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात श्री मोदी हांणी सांगलें. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री वरवीं मेळिल्ल्या वेंचणूक रोख्यांचो डिजिटल डेटा वेंचणूक आयोगान आपल्या संकेतथळार अपलोड केला. ही माहिती वेंचणूक आयोगाच्या संकेतथळार ECI.gov.in/candidate-political-party ह्या संकेतथळार पळोवंक मेळटा. सर्वोच्च न्यायालयाच्या सुचोवण्या प्रमाण राजकीय पक्षांनी वेंचणूक मंडळाकडेन संबंधित आशिल्लो डेटा सिलबंद लिफाफ्यात दिल्लो आणि लिफाफो उघड नासतना तो सर्वोच्च न्यायालयात दिल्लो अशें आयोगान सांगला. 15 मार्चाक न्यायालयान दिल्ल्या निर्देशाप्रमाण सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीन हो डेटा फिजिकल माध्यमात सील कव्हर आणि पॅनड्रायव्हात वेंचणूक आयोगाक परतून दिला. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा वेंचणुके खातीर मतमेजणीची तारीख वेंचणूक आयोगान 4 जून बदला 2 जून अशी बदलल्या. दोनूय राज्यातल्या हेर कसल्याच वेळापत्रकात तशेंच लोकसभे खातीर मतमेजणीत कसलोच बदल जावचो ना अशें निवेदनात म्हळां. 19 एप्रिलाक जावपी लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या पावण्या वांगडाच 32 वांगड्यांची सिक्कीम विधानसभा आणि 60 वांगडी अरुणाचल प्रदेश विधानसभे खातीर मतदान जातले. 175 वांगड्यांची आंध्र प्रदेश विधानसभा वेंचणूक 13 मे दिसा एकाच पावण्यार जातली आणि 147 वांगड्यांची ओडिशा विधानसभेची वेंचणूक लोकसभा वेंचणुके वांगडाच 13, 20, 25 मे आणि 1 जून दिसा 4 टप्प्यांनी जातली. वेंचणूक आयोगान काल सार्वत्रिक वेंचणुके वांगडाच सिक्कीम, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशातल्या विधानसभा वेंचणुकेचे वेंचणूक वेळापत्रक जाहीर केलां. अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठात जाल्ल्या हिंसाचारात 2 विदेशी विद्यार्थी जखमी झाल्याचे विदेश व्यवहार मंत्रालयान सांगला. तातूंतल्या एका विद्यार्थ्याक वैजकी मजत मेळ्ळ्या उपरांत हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज दिला अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल हांणी सांगले. राज्य सरकार गुन्यांवकारांचेर खर कारवाय करता आणि विदेश व्यवहार मंत्रालय गुजरात सरकाराच्या संपर्कात आसा अशें तांणी सांगले. सध्याची झगडी फकत भाजपा आणि काँग्रेस पक्षांमदी न्हय तर 2 विचारसरणींमदी आसा अशें काँग्रेस फुडारी राहुल गांधी हांणी सांगला. आयज काल दक्षिण मुंबयत जाल्ल्या भौशीक बसकेंत उलयतना काँग्रेस सत्तेच्या विकेंद्रीकरणाचेर भर दिता जाल्यार सत्ताधारी पक्षाची विचारसरणी म्हळ्यार देशाचेर केंद्रावेल्यान राज्य करचे अशें तांणी सांगले. मुंबयच्या महात्मा गांधी घरा आशिल्ल्या मणिभवनासावन ऑगस्ट क्रांती मैदाना मेरेन तांणी न्याय संकल्प पदयात्रा केली. बायलांच्या प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीच्या निमाण्या खेळात काल राती नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमाचेर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पंगडान दिल्ली कॅपिटल्साक 8 गड्यांनी हारयले. दिल्ली कॅपिटल्सान थारायले 114 धावण्यांची मोख गाठतना आरसीबीन 19.3 ओव्हरींनी 2 गडे वगडायत 115 धावण्यो केल्यो. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. भारताचे स्टार्टअप इकोसिस्टम दाखोवपी स्टार्टअप महाकुंभ नवी दिल्लीतल्या भारत मंडपम हांगा आयज सावन सुरू जाता. प्रधानमंत्री आणि भाजपाचे वडील फुडारी नरेंद्र मोदी आज सकाळी तेलंगणाच्या जगतियालात विजय संकल्प सभेक मार्गदर्शन करतले. रशियेचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांणी इतिहासीक 5व्या फावट राष्ट्रपती वेंचणुकेंत जैत मेळयला. काल राती नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदाना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरून दिल्ली कॅपिटल्साक 8 गड्यांनी हारोवन बायला प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीचे वस्तादपण मेळयले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.